दूसरा इतिहास अध्याय एक। दाविदाचा पुत्र सलमोन हा आपल्या गादीवर कायम झाला। त्याचा देव परमेश्वर त्याच्या बरोबर होता। त्याने त्यास अति थोर पदास चढविले। सलमोनाने सर्व इस्रायलांना म्हणजे सहस्त्रपती, शतपती, न्यायाधीश आणि सर्व इस्रायलांच्या पितृकुळांचे सर्व नायक यांना सांगितल्यावरून सलमोनासह सर्व मंडळी गिबोन येथल्या उच्चस्थानी गेली। परमेश्वराचा सेवक मोशे याने रानात बनविलेला देवाचा दर्शन मंडप तेथेच होता। दाविदाने देवाच्या कोशासाठी जे स्थळ तयार केले होते तेथे किरियात यारिमाहून तो आणिला होता। त्याने यरुश्लेमेत त्यासाठी डेरा उभारिला होता। बसलेल बिन उरी बिन हूर याने केलेली पितळेची वेदी परमेश्वराच्या निवास मंडपापुढे असे। सलमोन मंडळीसह तिकडे गेला। दर्शन मंडपाजवळ परमेश्वरासमोर जी पितळेची वेदी होती तिच्याजवळ सलमोनाने जाऊन तिच्यावर 1000 होमबली अर्पिले। त्या रात्री देवाने सलमोनास दर्शन देऊन म्हटले की तुला काय वर हवा तो माग। सलमोन देवास म्हणाला माझा बाप दावीद याजवर तुझी फार कृपा असे व तू मला त्याच्या जागी राजा केले आहे। आता हे परमेश्वरा देवा तू माझा बाप दावीद यास दिलेले वचन पूर्ण कर। मातीच्या रजककणांप्रमाणे संख्येने विपुल अशा प्रजेवर तू मला राजा केले आहे। या प्रजेसमोर वर्तण्यास मला आता चातुर्य व ज्ञान दे। तुझ्या एवढ्या मोठ्या प्रजेचे शासन कोणाला करिता येईल। देव सलमोनास म्हणाला ज्या अर्थी असा तुझा मानस आहे म्हणजे तू धनसंपत्ती व ऐश्वर ही मागितली नाहीत, आपल्या वैऱ्यांचे प्राणहरण करण्याचे अथवा दीर्घायुषी होण्याचे मागितले नाही, तर ज्या लोकांवर मी तुला राजा नेमिले आहे त्या माझ्या लोकांचे शासन कराव्यास चातुर्य व ज्ञान एवढीच तू स्वतःसाठी मागितली। त्या अर्थी चातुर्य व ज्ञान ही तर तुला देतोच, याखेरीज आणखी तुझ्यापूर्वी कोणाही राजास प्राप्त झाली नव्हती व तुझ्यानंतर कोणासही कधी प्राप्त व्हावयाची नाही एवढी धनसंपत्ती व ऐश्वर मी तुला देईन। मग सलमोन गिबोन येथल्या उच्चस्थानाहून दर्शन मंडपावरून यरुश्लेमेस आला व तेथे इस्रायलावर राज्य करू लागला। सलमोनाने रथ व राऊत यांचा संग्रह केला। त्याच्यापाशी 1400 रथ व 12000 राऊत झाले। त्यातले काही रथ ठेवावयाच्या नगरात व काही यरुश्लेमेत आपल्याजवळ त्याने ठेविले। राजाने यरुश्लेमेत चांदी व सोने धोंड्याप्रमाणे आणि गंधसरू तळवटीतल्या उमराच्या झाडांप्रमाणे विपुल केले। सलमोनाचे घोडे मिसर देशातून येत। राजाचे व्यापारी घोड्यांच्या एकाएका तांड्याची किंमत ठरवून तांडेचे तांडे घेत। एकाएका रथास 600 शेकेल चांदी व एकाएका घोड्यास 150 शेकेल चांदी देऊन ते मिसर देशाहून आणीत। हित्ती व आरामी राजांसाठीही असेच ते व्यापारी आणीत।